chinimandi.com podcast.
कोविड-19 चे संकट सुरू झाले त्यावेळी राज्यात केवळ 2 प्रयोगशाळा होत्या. आता ही संख्या 85 झाली आहे. मुख्यमंत्री: रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मूलभूत सुविधेत वाढ झालेली आहे. यापुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल, याचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे, तर त्याचा प्रस्ताव करा, ते देखील करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सांगितले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 1,07,00,000 रुपये खर्चाने विषाणू प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे, याचे उद्घाटन आज झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे उद्घाटन केले. ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि मी आज मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असं ते यावेळी म्हणाले. तळ कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजुरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या 14 दिवसातच सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे व उपकरणे यासाठी 80,00,000 अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी 15,00,000 खर्च झाला. अतिशय गतिमान पद्धतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले. लॉकडाऊन सुरू झाला, त्याचा उपयोग आरोग्य सुविधांची वाढ करण्यासाठी करावा, हे धोरण ठेवून राज्यात काम सुरू आहे, असं सांगून ते म्हणाले की कोविड-19 संकट सुरू झाले त्यावेळी राज्यात केवळ 2 प्रयोगशाळा होत्या आणि आता ही संख्या 85 झाली आहे. संकटाचे रूपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत. नागरिकांना तपासण्यासाठी फार दूर जावे लागणार नाही, यासाठी सुविधा निर्माण करताना त्याला तपासणीचे दर देखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे यापुढील काम सरकारचे असेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या ठिकाणी प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने कोविड नंतरचे विषाणू होणाऱ्या HIV जेनेटिक ओळख आदी सोबत कर्करोगाच्या चाचण्या देखील होणे शक्य होणार आहे. यासाठी ही सुविधा सर्वांना उपलब्ध राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना आणि रत्नागिरीला एकाच दिवशी मंजुरी प्राप्त झाली आणि रत्नागिरीची प्रयोगशाळा विक्रमी वेळेत सुरू झाली, याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. आरंभी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत माहिती दिली. या प्रसंगी रिमोटने उद्घाटन झाल्यावर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत तयार करण्यात आलेला एक वृत्तपट दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे फेसबुकवर थेट प्रसारणही करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कान्हूराज बगाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बोल्डे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती. कान्हूराज बगाटे यांनी आभार प्रदर्शन केले.